विष्णू श्वसनामाच्या संबंधी काही सांगावं असं आग्रहाकरता एक थोडा वेळ बोलतो. विष्णू श्वसनाम हे मंत्रमय स्तोत्र आहे. मंत्रमयतेचा अर्थ असा की त्याच्या अर्थाच्यापेक्षा सुद्धा त्याच्या शब्दोच्चाराला अधिक महत्व आहे. अर्थ महत्त्वाचा आहेच, दोन्ही एकत्र आहे तिथे, पण ज्याला अर्थ कळत नाही त्यानंसुद्धा विष्णू श्वसनामाचं पठण केलं ज्याला त्याच्या शक्तीप्रमाणे तर त्याचाही लाभ त्याला मिळाल्याशिवाय राहत नाही. त्याला मंत्रमयता असं म्हणतात. आणि भगवंतांनी गीतेमध्ये भक्तांचे चार प्रकार केले आहेत, आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानीचे. यातला ज्ञानी हा सर्वात श्रेष्ठ आहे, पण आर्त जिज्ञासू आणि अर्थार्थी असे जे भक्त आहेत त्यांनाही भगवंतांनी मान्यता दिली आहे. भगवान म्हणतात स्वतःच की उदारास सर्व हे वैते, हे सगळे उदार म्हणजे आदरणीय आहेत, स्वीकार्य आहेत. किंवा आपल्या अंतःकरणात खरंच भगवंताकडून काही लाभ व्हावा अशी अपेक्षा असली, ती प्रामाणिक असली, तर या स्तोत्र प्रश्नानं तीही पूर्ण होते. आणि याकरता विष्णू सर्वांना जी फलश्रुती आहे ती पुष्कळ मोठी आहे. त्या माणसाला संपत्ती मिळते, तिथे रोग जातात, त्याच्या इच्छा पूर्ण होतात वगैरे वगैरे पुष्कळ झाले. पण या सर्वापेक्षा पारमार्थिक प्रगतीच्या दृष्टीनं जी काही साधनं उपलब्ध आहेत संप्रदायाप्रमाणे, निराकारणाप्रमाणे, मनुष्याच्या प्रकृतीप्रमाणे, परिस्थितीप्रमाणे, त्या सर्व साधनांमध्ये विष्णू सहस्रनाम हे परमार्थ प्राप्तीचं सगळ्यात चांगलं साधन. याच्यावर लक्ष एकाग्र केलं त्यामध्ये हजार नावं आहेत भगवंताची, ती सगळी भगवंताचे निर्निराळे गुण प्रगट करणारी आहेत. आणि त्यामुळे त्या अर्थावर जर लक्ष केंद्रित करता आलं तर ध्यानही चांगलं होतं आणि त्याचे परिणामही अधिक यशस्वी होतात. हे भगवान शंकराचार्यांसारख्या निवृत्तीमार्गी सर्वांखलीदम ब्रह्म मानणाऱ्या, ब्रह्माला निर्गुण निराकार मानणारा, ब्रह्माशिवाय दुसऱ्या दुसऱ्यामध्ये काही नाही असं म्हणणारा जो आचार्य, त्यांनी विष्णू सहस्रनामावर सुरेख भाष्य लिहिले आहे. आणि त्यामुळेच विष्णू सहस्रनामाचे अर्थ तरी आपल्या लक्षात येतात. त्यामध्ये काही नामांची पुनरावृत्ती आहे, पण पुनरावृत्ती नामांची असली तरी प्रत्येक नामाचा अर्थ वेगवेगळा आहे. खरोखरीच विश्वासानं मी आपल्याला सांगतो की दुसरं काही कळायला नको, एकटं विष्णू सहस्रनाम हे माणसाला, जसं माणसाचा रुग्णाभिषण आणि श्वासोश्वास त्याला लहानपणापासून शेवटच्यापर्यंत मदत करतो, तसं विष्णू सहस्रनाम हे कोणत्याही साधकाला कोणत्याही अवस्थेत केव्हाही तितकंच उपयुक्त आहे, इतकं त्याचं महत्व आहे. आणि हे ज्या परंपरेत मी लहानाचा मोठा झालो त्या परंपरेत तर ते व्रतासारखंच पाळलं गेलं. माझ्या भाग्यानं मला 15-16 वर्षी विष्णू सहस्रनामाचा लाभ झाला आणि त्यांचे दादा आजारी असल्यामुळं त्यांच्या जवळ बसून विष्णू सहस्रनाम म्हणावं लागत असे, त्यांना ते होळी म्हणता येत नसे, मग जवळ बसून विष्णू सहस्रनाम म्हणायचं. आणि त्यामुळे माझं ते थोड्या वेळात पाठी झालं, माझी मलाही त्याची आई उघडी लागली. तेव्हा इतक्या दीर्घकाळामध्ये त्याचं फल किती चांगलं आहे हे मी अनुभवलं, रोज अनुभवतो म्हटलं तरी चालेल. दादांचं तरी, दाजू महाराजांचं तरी विष्णू सहस्रनामावर लक्ष कसं केंद्रित झालं त्याच्यामध्ये थोडा इतिहास आहे. एक तर साईनाथ महाराजांनी त्याला ते सांगितलं होतं, कारण स्वतः साईनाथ महाराजांनाही विष्णू सहस्रनामाविषयी प्रेम होतं मी असं ऐकलं आहे. किंवा केव्हा तरी त्यांना अशी कुठेतरी वेदना होत होत्या आणि त्यांनी ते देशपांडे म्हणून दिले होते, ते माधवराव देशपांडे, त्यांना ते शाम्या म्हणत, मी शाम्या विष्णू सहस्रनामाची पोथी घेऊन येईन माझ्या छातीला लाव म्हणजे मी मला बरं वाटेल. एवढ्या पूर्णतेला पोचलेल्या महात्मा देव सुद्धा विष्णू सहस्रनामाचं प्रेम होतं हे त्याचा अर्थ आहे. कदाचित त्यांची लिहिलं असेल, कारण त्यांच्या छातीत काय व्हायला लागलं त्यांना विष्णू सहस्रनाम लागलं असं समजायचं काही कारण नाही. पण त्यांनाही जेव्हा देहभावात असतात तेव्हा विष्णू सहस्रनाम सहाय्यक होतं आणि एवढ्या योग्यतेच्या पुरुषाला सुद्धा ते आपल्याला सहाय्यक झालं असं वाटतं. यात सर्वसामान्यांना विष्णू सहस्रनाम लक्षात यावं, विष्णूचं महत्व हे प्रतीत होतं. त्या दादा त्यांच्या आज्ञेप्रमाणे विष्णू सहस्रनामाचा पाठ म्हणत असत. वामनशास्त्री इस्लामपूरकर हे त्यांचे गुरु, त्यांनी त्यांना विष्णू सहस्रनाम सांगितलं होतं. वास्तविक आमचे दादा मुळात शंकर भक्त होते, शैव मतानुयायी होते. विष्णू याची थोडी थट्टा म्हणत असत, शंकर हाच खरा देव म्हणत असत, पण त्यांनी जे गुरु केले ते रामदासी संप्रदायातले आणि विठ्ठलाचे परमभक्त. त्यांनी आपल्या शिष्याला जी आज्ञा सांगितली म्हणजे तुझं तू शंकर असेल तर तुला वेळ ठेव, माझी काही हरकत नाही, पण आता माझा अनुग्रह घेतला असं तू दरवर्षी 15 जात जा. आणि मग हळूहळू त्यांना वेदनाही हरिहरा हे प्रत्यय आलं. त्यांची भक्ती माता अंतर राहिलं नाही. जो विष्णू तोच शंकर हे त्यांना पूर्ण अनुभवांची कसं पटलं, पण पूर्ण श्रद्धेने पटलं एवढं खरं. पण श्रद्धा जगली त्याला निमित्त होईल. ते कान्हेभिलाच्या शोधाकरता गुप्तहेर म्हणून जेव्हा त्याच्या मागावर होते तेव्हा ते रामदासी दिशात होते. आणि ज्या गावात ते लोणी गारणी म्हणजे गाव आहे ती त्या गावाला निजामच्या संस्थानात होतं. आणि त्यामुळे त्या कान्हेभिलाला तिथे वावरायला मुक्त संचार असल्यासारखा होता. कारण इंग्रजी अध्ययन होती ती त्यावेळेची, हे 1884-85 काही काळ असेल, नक्की सर साल माझ्या लक्षात नाही. आणि रामदासी देशात होते तो काही अतिशय चतुर होता. त्यांनी मार्ग काढले आणि दादांच्या बरोबरच त्याच्यावर गुप्तहेरी करण्याकरता म्हणून जे तिघे आणखीन दोघं बाहेर पडले होते त्यांची त्यांनी अक्षरशः रस्त्यामध्ये हत्या केली होती. डोक्यामध्ये कुऱ्हाड घालून एकाला आणि एकाला शेतामध्ये गोळ्या घालून. तिसरा क्रमांक होता यांचा जे बाहेर पडले होते त्यांचे. आणि एक दिवस त्यांच्याकडे आला आणि त्यांनी सांगितलं की गणेश दत्तात सुरबुद्धे पोलीस आहे ना, त्याचा बक्कल नंबर 727 इतकं सांगितलं. आता दादा यांचा घाम फुटला. वे म्हणले खरं की नाही, ते म्हणजे बाबा तू काय म्हणतोस मला काही कळत नाही, बक्कल नंबर कशाला असतो तेही मला माहीत नाही. मी पांडववाडीकडचा एक ब्राह्मण रामदासी आहे, जरा आमच्या गावाकडे प्लेग असं ऐकलं म्हणून तिथे निवांतपणा भेटला मला, माणसंही फ्री सज्जन आहे. तेव्हा त्यांच्या आशयाने मी घरा देऊ रामरायाची सेवा करतो. आता तुला गोळी घालायची असली तर माझी एक विनंती मान्य कर, मी आज जातो रामचंद्राच्या गावात गोकट होतो आणि मागून तो उडी घाल. त्याच्या हो नाहीचा विचार न करता दादा आमची इथे वसले होती पटकन उठले, गाभाऱ्यात गेले, रामचंद्राच्या बाहेर बोकट होईल आणि असं भयभरून आलं की रामा आता काय घेऊन कधी जाऊन राहिले तिने तुझ्या पायाशी तरी होईल. ते आपलं रामदासी पण खरं असं वाटावं म्हणून रोज दुसरी होईल म्हणजे 12 पाठ करी दासबोधाचं ज्ञानेश्वरीचे पुरुषोत्तुक्ताचा रुद्राचा अभिषेक करी. तेव्हा लोकांना काय वाटलं तेव्हा पोलीस कसा असेल विष्णू काय म्हणतो ज्ञानेश्वरी असतो दासबोध असतो फार सात्विक रीतीने राहतो इकडे तिकडे कुठे पाहतोय नाही तेव्हा पोलीस नाही असं सगळ्या गावकऱ्यांचं एकमत. त्या काही अभियाला सहाय्यक असा जो तिथे गंगाराम पाटील होता त्याचंही तसंच मत. त्यामुळे त्यांची बाकी सगळ्यांची श्रद्धा होती पण तो काही पक्का होता. तो म्हणला तर पण त्याने तुम्हाला हा भाव पाहिला की रामदासी माझ्याकडे न बघता पटकन उठतो, रामचंद्राच्या बाबा डोकं ठेवतो आणि कुठे काही बोलत नाही, त्याला भरभरून येतो. पोलीस नसण्याची शक्यता आहे, पुन्हा चौकशी करून येतो म्हणून तो गेला. आणि मग पुढे दादांना काही झालं नाही. आणि म्हणून देखावा करता आपण जर रामदासी पण लोकांना खरं वाटावं म्हणून स्वीकारलेलं विष्णू सहस्रनाम हा त्यांच्या जीवनाचा एक भाग झाला. की कधी ते असे म्हणजे झोपत असले तरी असे त्यांची ओठ पुटपुटत असत, आवाज येत असेच म्हणजे म्हणणार नाही पण ओठ पुटपुटत असत. असं वाटते की न जाण होते झोपेशिवाय विष्णू सहस्रनाम म्हणतात, इतकी त्यांची विष्णू सहस्रनामावर श्रद्धा होती. आणि खरंच त्या योग्यतेचे जे शास्त्र आहे अगदी अलीकडच्या काळात एका मोठ्या माणसाचं नाव सांगायचं ते दिनोबाजी भावे, हे रोज विष्णू सहस्रनामाचा नियमानित पाठ करत दिसत. ईशावासी उपनिषद आणि विष्णू सहस्रनाम हे त्यांच्या रोजच्या नैमित्तिक आराधनेचा विषय होता, नित्य नैमित्तिक आराधनेचा विषय होता. ते असं उत्तम स्तोत्र आहे ते आपल्या हाती सापडलं आहे, ते इकडे तिकडे कशाकरता भटकावं माणसाने. कल्पवृक्षाच्या खाली बसला आहे आणि बोराचं झाड कुठे येऊन तो घरी होतो रक्षा करतात. त्या पण विष्णू सहस्रनाम आपल्याला प्राप्त झालं आहे इतक्या परंपरेचं आहे. व्यासानी ज्याची त्याचं संकलन केलं आहे, भीष्माचार्यांनी सगळे धर्म सांगून झाल्यानंतर युधिष्ठिराच्या खास विनंतीवरून त्यांनी युधिष्ठिर महाराज हे सगळं पुष्कळ ऐकलं खरं पण इतकं विशाल आहे की त्यातलं नेमकं काय करावं, किमेकम देवतम लोके किंवा पेकम परायणम, एकच एक अच्छा हे तर खूप मिस्तर आहे ठीक आहे ज्याला जमे पण नाही ज्याला जमत त्याने काय करावं ते म्हणजे एवढं घे. आणि म्हणून व्यास भीष्मानी युधिष्ठिराला त्या विष्णू सहस्रनामाचा उपदेश केला. ते विष्णू सहस्रनाम भीष्मानी युधिष्ठिराला सांगितलं आहे, शरपंजरी पडलेल्या असलेल्या स्थितीत सांगितलं आहे. मी सांगतो याचं कारण आहे की त्या अवस्थेत मनुष्य फार प्रामाणिक असतो म्हणे आणि म्हणून ते शेवटचं जे त्याच्यावर फार विश्वसनीय म्हणतात त्या भीष्माने सुद्धा म्हणजे अगदी व्यावहारिक दृष्टी जरी वापरली, अगदी व्यावहारिक वापरायचं असं हे कारण नाही कारण भीष्माचार्यांच्या बाबतीत पहिला आणि शेवटचा भाग असा काही वेगळा नाही, मरण जवळ आलं आणि मरण दूर आहे हा त्यांच्या बाबतीत काही फरक नाही. त्यांची श्रद्धा जी होती ती पहिल्यापासून शेवटपर्यंत तशीच कायम होती, तितकीच उत्कट होती आणि तितकीच प्रामाणिक होती. हे सगळं जरी असलं तरी आपल्या दृष्टीने हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे म्हणून मी आपल्याला सांगितला. तेव्हा परमेश्वर कृपेने आपण ज्या परंपरेत आलो त्या सनातन परंपरेत, त्या हिंदू परंपरेमध्ये, त्या महाराष्ट्र परंपरेमध्ये, त्या साईनाथांच्या परंपरेमध्ये, त्या दाजोमानांच्या परंपरेमध्ये, हे अतिशय महत्त्वाचं आहे. आता घरी अनायासे प्राप्त झालेलं आहे, आपण त्याच्यावर जितकी श्रद्धा ठेवू तितका आपल्या लाभाचा आहे. पुंडली कवरदा हरी खेळ.